ಗಣಪತಿ ಶಾರದಾ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಕಲಾಭ್ಯಾಂ ಚೂಡಾಲಂಕೃತ ಶಶಿಕಲಾಭ್ಯಾಂ ನಿಜತಪಃ ಫಲಾಭ್ಯಾಂ ಭಕ್ತೇಷು ಪ್ರಕಟಿತ ಫಲಾಭ್ಯಾಂ ಭವತು ಮೇ ಶಿವಾಭ್ಯಾಂ ಅಸ್ತೋಕ ತ್ರಿಭುವನ ಶಿವಾಭ್ಯಾಂ ಹೃದಿ ಪುನರ್ಭವಾಭ್ಯಾಂ ಆನಂದ ಸ್ಫುರದನುಭವಾಭ್ಯಾಂ ನತಿರಿಯಂ ಗಲಂತಿ ಶಂಭೋ ತ್ವಚ್ಚರಿತ ಸರಿತ ಕಿಲ್ಬಿಷರಜೋ ದಲಂತಿ ಧೀಕುಲ್ಯಾ ಸರಣಿಷು ಪತಂತಿ ವಿಜಯತಾಂ ದಿಶಂತಿ ಸಂಸಾರ ಭ್ರಮಣ ಪರಿತಾಪೋಪಶಮನಂ ವಸಂತಿ ಮಚ್ಚೇತೋ ಹೃದಭುವಿ ಶಿವಾನಂದಲಹರಿ ತ್ರಯೀ ವೇದ್ಯಂ ಹೃದ್ಯಂ ತ್ರಿಪುರಹರಮಾದ್ಯಂ ತ್ರಿನಯನಂ ಜಟಾಭಾರೋದಾರಂ ಚಲದುರಗಹಾರಂ ಮೃಗಧರಂ ಮಹಾದೇವಂ ದೇವಂ ಮಯಿ ಸದಯಭಾವಂ ಪಶುಪತಿಂ ಚಿದಾಲಂಬಂ ಸಾಂಬಂ ಶಿವಮತಿ ವಿಡಂಬಂ ಹೃದಿ ಭಜೇ ಸಹಸ್ರಂ ವರ್ತಂತೆ ಜಗತಿ ವಿಬುಧಾ ಕ್ಷುದ್ರ ಫಲದಾ ನ ಮನ್ಯೇ ಸ್ವಪ್ನೇ ವಾ ತದನುಸರಣಂ ತತ್ಕೃತ ಫಲಂ ಹರಿಬ್ರಹ್ಮಾದೀನಾಮಪಿ ನಿಕಟಭಾಜಾಮಸುಲಭಂ ಚಿರಂ ಯಾಚೆ ಶಂಭೋ ಶಿವ ತವ ಪದಾಂಭೋಜ ಭಜನಂ ಸ್ಮೃತೌ ಶಾಸ್ತ್ರೇ ವೈದ್ಯೇ ಶಕುನ ಕವಿತಾ ಗಾನ ಫಣಿತೌ ಪುರಾಣೇ ಮಂತ್ರೇ ವಾ ಸ್ತುತಿ ನಟನ ಹಾಸ್ಯೇಷ್ಟ ಚತುರಃ ಕಥಂ ರಾಜ್ಞಾಂ ಪ್ರೀತಿರ್ಭವತಿ ಮಯಿ ಕೋಹಂ ಪಶುಪತೇ ಪಶುಂ ಮಾಂ ಸರ್ವಜ್ಞ ಪ್ರಥಿತ ಕೃಪಯಾ ಪಾಲಯ ವಿಭೋ ಘಟೋ ವಾ ಮೃತ್ಪಿಂಡೋಪಿ ಅಣುರಪಿ ಚ ಧೂಮೋಗ್ನಿರಚಲಃ ಪಟೋ ವಾ ತಂತುರ್ವಾ ಪರಿಹರತಿ ಕಿಂ ಘೋರ ಶಮನಂ ವೃಥಾ ಕಂಠ ಕ್ಷೋಭಂ ವಹಸಿ ತರಸಾ ತರ್ಕ ವಚಸಾ ಪದಾಂಭೋಜಂ ಶಂಭೋರ್ಭಜ ಪರಮ ಸೌಖ್ಯಂ ವ್ರಜ ಸುಧೀ ಮನಸ್ತೆ ಪಾದಾಬ್ಜೇ ನಿವಸತು ವಚ ಸ್ತೋತ್ರ ಫಣಿತೌ ಕರೌ ಚಾಭ್ಯರ್ಚಾಯಾಂ ಶ್ರುತಿರಪಿ ಕಥಾ ಕರ್ಣನ ವಿಧೌ ತವ ಧ್ಯಾನೇ ಬುದ್ಧಿರ್ನಯನ ಯುಗಲಂ ಮೂರ್ತಿ ವಿಭವೇ ಪರಗ್ರಂಥಾನ್ ಕೈರ್ವಾ ಪರಮ ಶಿವ ಜಾನೇ ಪರಮತಃ ಯಥಾ ಬುದ್ಧಿಃ ಶುಕ್ತೌ ರಜತಮಿತಿ ಕಾಚಾಶ್ಮಣಿ ಮಣಿರ್ಜಲೇ ಪೈಷ್ಟೇ ಕ್ಷೀರಂ ಭವತಿ ಮೃಗತೃಷ್ಣಾಸು ಸಲಿಲಂ ತಥಾ ದೇವ ಭ್ರಾಂತ್ಯಾ ಭಜತಿ ಭವದನ್ಯಂ जडजनो महादेवेशं त्वां मनसि च नमत्वा पशुपते गभीरे कासारे विशति विजने घोर विपिने विशाले शैले च भ्रमति कुसुमार्थं जडमतिः समर्प्यैकं चेतः सरसि जमुमानात् भवते सुखेनैव स्थातुं जन इह न जानाति किमहो नरत्वं देवत्वं नगवनमृगत्वं मशकता पशुत्वं कीटत्वं भवतु विहगत्वादि जननं सदा त्वत्पादाब्ज स्मरण परमानन्दलहरे विहारासक्तं चेद्हृदयमिहं किं तेन वपुषा यतिरपि जटिवा तदितरो नरो वा यः कश्चित् भवतु भव किं तेन भवति यदीयं हृत्पद्मं यदि भवदधीनं पशुपते तदीयस्त्वं शम्भो भवसि भवभारं च वहसि गुहायां गेहे वा बहिरपि वने वा दृशिखरे जले वा वह्नौ वा वसतु वसते किं वद फलं सदा यस्यैवान्तःकरणमपि शम्भो तव पदे स्थितं चेद्योगोऽसौ स च परमयोगी स च सुखी असारे संसारे निज भजन दूरे जडधिया भ्रमन्तं मामन्धं परमकृपया पातुमुचितं मदन्यः को दीनस्तव कृपणरक्षाति निपुणः त्वदन्यः को वा मे त्रिजगति शरण्यः पशुपते प्रभुस्त्वं दीनानां खलु परमबन्धुः पशुपते प्रमुख्योऽहं तेषामपि किमुत बन्धुत्वमनयोः त्वयैव क्षन्तव्याः शिवमदपराधाश्च सकलाः प्रयत्नात् कर्तव्यं मदवनमियं बन्धुसरणिः उपेक्षा नो चेत् किं न हरसि भवत्या न विमुखं दुराशा भूयिष्ठां विधिलिपिमशक्तो यदि भवान् शिरस्तद्वै दात्रं न खलु सुवृत्तं पशुपते कथं वा निर्यत्नं करनखमुखेनैव लुलितम् विरिञ्चि दीर्घायुर्भवतु भवता तत्परशिरः चतुष्कं संरक्ष्यं स खलु भुवि धैन्यलिखितवान् विचारः को वामं विशद कृपया पाति शिवते कटाक्षव्यापारः स्वयमपि च दीनावनपरः फलाद्वा पुण्यानां मयि करुणया वा त्वयि विभो प्रसन्नेऽपि स्वामिन् भवदमलपादाब्जयुगलम् कथं पश्येयं मां स्थगयति नमः सम्भ्रमजुषां निलिम्पानां श्रेणिर्निजकनकमाणिक्यमकुटैः त्वमेको लोकानां परमफलदो दिव्यपदवीं वहन्तस्त्वन्मूलां पुनरपि भजन्ते हरिमुखाः कियत्वा दाक्षिण्यं तव शिव मदाशा च कियति कदा वा मद्रक्षां वहसि करुणापूरितदृशा दुराशा भूयिष्ठे दुरधिपगृहद्वारघटके दुरन्ते संसारे दुरितनिलये दुःखजनके मदायासं किं न व्यपनयसि कस्योपकृतये वदेयं प्रीतिश्चेत्तव शिव कृतार्थाः खलु वयम् सदा मोहाटव्यां चरति युवतीनां कुचगिरौ नटत्याशा शाखा स्वटति झटिति स्वैरमभितः कपालिन् भिक्षो मे हृदय कपिमत्यन्त चपलम् दृढं भक्त्या बद्ध्वा शिव भवदधीनं कुरु विभो निबद्धां सगमनां विचित्रां पद्माढ्यां प्रतिदिवस सन्मार्ग घटितां स्मरारे मच्चेतस्फुटपटकुटीं प्राप्य विशदां जयस्वामिन् शक्त्या सह शिवगणैः सेवित विभो प्रलोभाध्यैरर्थाहरणपरतन्त्रोऽधनिगृहे प्रवेशोद्युक्तः सन् भ्रमति बहुधा तस्करपते इमं चेतश्चोरं कथमिह सहे शङ्कर विभो तवाधीनं कृत्वा मयि निरपराधे कुरु कृपां करोमि त्वत्पूजां सपदि सुखदो मे भव विभो विधित्वं विष्णुत्वं दिशसि खलु तस्याः फलमिति पुनश्च त्वां द्रष्टुं दिवि भुवि वहन् पक्षिमृगताम् अदृष्ट्वा तत्खेदं कथमिह सहे शङ्कर विभो कदा वा कैलासे कनकमणिसौधे सह गणैः वसन् शम्भोरग्रे स्फुटघटितमूर्धाञ्जलिपुटः विभो साम्बस्वामिन् परमशिव पाहीति निगदन् विधातॄणां कल्पान् क्षणमिव विनेष्यामि सुखतः। स्तवैर्ब्रह्मादीनां जय जय वचोभिः नियमिनां गणानां केलीभिः मदकलमहोक्षस्य ककुदी स्थितं नीलग्रीवं त्रिनयनं उमाश्लिष्टवपुषं कदा त्वां पश्येयं करधृतमृगं खण्डपरशुम्। त्वां दृष्ट्वा गिरिश तव भव्याङ्ग्रियुगलं गृहीत्वा हस्ताभ्यां शिरसि नयने वक्षसि वहन् समाश्लिष्याघ्राय स्फुटजलजगन्धान् परिमलान् अलभ्यां ब्रह्माद्यैः मुदमनुभविष्यामि हृदये। करस्ते हेमाद्रौ गिरिशनिकटस्ते धनपतौ गृहस्थे स्वर्भूजामरसुरभिचिन्तामणिगणे शिरस्ते हिमांशौ चरणयुगलस्ते खिल शुभे कमर्थं दास्येऽहम् भवतु भवदर्थं मम मनः। सारूप्यं तव पूजने शिवमहादेवेति सङ्कीर्तने सामीप्यं शिवभक्तिधुर्यजनता साङ्गत्य सम्भाषणे सालोक्यं च चराचरात्मक तनुध्याने भवानीपते सायुज्यं मम सिद्धमत्र भवति स्वामिन् कृतार्थोऽस्म्यहम्। त्वत्पादाम्बुजमर्चयामि परमं त्वां चिन्तयाम्यन्वहम् त्वामीशं शरणं व्रजामि वचसा त्वामेव याचे विभो वीक्षां मे दिश चाक्षुषीं सकरुणां दिव्यैश्चिरं प्रार्थिता शम्भो लोकगुरो मदीय मनसः सौख्योपदेशं कुरु। वस्त्रोद्धूतविधौ सहस्रकरता पुष्पार्चने विष्णुता गन्धे गन्धवहात्मतान्न पचने बर्हिर्मुखाध्यक्षता पात्रे काञ्चन गर्भतास्ति मयि चेद्बालेन्दुचूडामणे शुश्रूषां करवाणि ते पशुपते स्वामिन् त्रिलोकी गुरो। कमिदं त्वेकं पशूनां पते पश्यन् कुक्षिगतांश्चराचरगणान् बाह्यस्थितान् रक्षितुं सर्वामर्त्यपलायनौषधम् अतिज्वालाकरं भीकरं निक्षिप्तं गरलं गलेन गलितम् नोद्गीर्णमेव त्वया ज्वालोग्रः सकलामरातिभयदः क्ष्वेलः कथं वा त्वया दृष्टः किं च करे धृतः करतले किं पक्वजम्बूफलम् जिह्वायां निहितश्च सिद्धघुटिका वा कण्ठदेशे भृतः किं ते नीलमणिर्विभूषणमयम् शम्भो महात्मन् वद नालं वा सकृदेव देव भवतः सेवानतिर्वानुतिः पूजा वा स्मरणं कथाश्रवणमपि आलोकनं मादृशाम् स्वामिन्न स्थिरदेवतानुसरणा आयासेन किं लभ्यते का वा मुक्तिरितः कुतो भवति चेत् किं प्रार्थनीयं तदा किं ब्रूमस्तव साहसं पशुपते कस्यास्ति शम्भो भवद्धैर्यं चेदृशमात्मनस्थितिधियम् चान्यैः कथं लभ्यते भ्रश्यद्देवगणं त्रसन्मुनिगणं नश्यत्प्रपञ्चं लयम् पश्यन्निर्भय एक एव विहरति आनन्दसान्द्रो भवान् योगक्षेमदुरन्दरस्य सकलश्रेयप्रदोद्योगिनो दृष्टादृष्टमतोपदेशकृतिनो बाह्यान्तरव्यापिनः सर्वज्ञस्य दयाकरस्य भवतः किं वेदितव्यं मया शम्भो त्वं परमान्तरङ्ग इति मे चित्ते स्मराम्यन्वहम् भक्तो भक्तिगुणावृते मुदमृता पूर्णे प्रसन्ने मनः कुम्भे साम्बतवाङ्घ्रिपल्लवयुगम् संस्थाप्य संवित्फलम् सत्त्वं मन्त्रमुदीरयन् निजशरीरागारशुद्धिं वहन् पुण्याहं प्रकटीकरोमि रुचिरं कल्याणमापादयन् आम्नायां बुधिमादरेण सुमनःसङ्घाः समुद्यन्मनो मन्थानं दृढभक्तिरज्जुसहितं कृत्वा मथित्वा ततः सोमं कल्पतरुं सुपर्वसुरभिं चिन्तामणिं धीमतां नित्यानन्दसुधां निरन्तररमा सौभाग्यमातन्वते प्राक्पुण्याचलमार्गदर्शितसुधामूर्तिः प्रसन्नः शिवः सोमः सद्गुणसेवितो मृगधरः पूर्णस्तमो मोचकः चेतः पुष्करलक्षितो भवति चेदानन्दपाथो निधिः प्रागल्भेन विजृम्भते सुमनसाम् वृत्तिस्तदा जायते धर्मो मे चतुरङ्घ्रिकः सुचरितः पापं विनाशं गतं कामक्रोधमदादयो विगलिताः काला सुखाविष्कृताः ज्ञानानन्दमहौषधिः सुफलिता कैवल्यनाथे सदा मान्ये मानसपुण्डरीकनगरे राजावतंसे स्थिते धीयन्त्रेण वचो घटेन कविता कुल्योपकुल्याक्रमैः आनीतैश्च सदाशिवस्य चरिताम्भोराशिदिव्यामृतैः हृत्केदारयुताश्च भक्तिकलमाः साफल्यमातन्वते दुर्भिक्षान्मम सेवकस्य भगवन् विश्वेशभीतिः कुतः विमोचनाय रुचिरः ऐश्वर्याय मृत्युञ्जय स्तोत्रध्याननति प्रदक्षिण सपर्यालोकनाकर्णने जिह्वाचित्तशिरोगृहस्तनयन श्रोत्रैरहं प्रार्थितो मामाज्ञापय तन्निरूपय मुहुर्मामेव मामेव च गाम्भीर्यं परिखापदं घनधृतिः प्राकारवुद्यद्गुणः स्तोमश्चाप्तबलं घनेन्द्रियचयोद्वाराणि देहस्थितः विद्यावस्तु समृद्धिरिति अखिलसामग्री समेते सदा दुर्गातिप्रियदेवमामक मनो दुर्गे निवासं कुरु मा गच्छत्वमितस्ततो गिरिशभो मय्येव वासं कुरु स्वामिन्नादिकिरातमामकमनः कान्तारसीमान्तरे वर्तन्ते बहुशो मृगा मदजुषो मात्सर्यमोहादयस्तान् हत्वा मृगया विनोद रुचिता लाभं च सम्प्राप्यसि करलग्नमृगः करीन्द्रभङ्गो घनशार्दूल विखण्डनोऽस्त जन्तुः गिरिशो विशदाकृतिश्च चेतः कुहरे पञ्चमुखोऽस्ति मे कुतोभिः छन्दःशाखिशिखान्वितैर्द्विजवरैः संसेविते शाश्वते सौख्यापादिनि खेदभेदिनि सुधासारैः फलैर्दीपिते चेतः पक्षिशिखामणे त्यज वृथा सञ्चारमन्यैरलं नित्यं शङ्करपादपद्मयुगली नीडे विहारं कुरु